यालाच म्हणायचं ज्याचे आयुष्य
सोन्याचाच बाजार आहे. मीच याच्यातलो अखंड पडू विठ्ठला.